चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानमध्ये साखरेचा काळा बाजार करणारे ताब्यात, 480 साखरेची पोती जप्त। पाकिस्तानच्या खानेवाल जिल्हा प्रशासनानं सोमवारी साखरेच्या गोदामावर छापा टाकून 480 साखरेची अवैध पोती जप्त केली। साखरेचा काळा बाजार करणाऱ्या रमजान आणि हनीफ यांनी बेकायदेशीररित्या साखरेची पोती भरली होती। सहायक आयुक्त जिशान यांनी गोदामांना टाळं लावलं। सहायक आयुक्त म्हणाले, कुणालाही कमोडिटी जमा करण्याची परवानगी दिली जाणार नाही। ते म्हणाले, ही गोष्ट न मानणाऱ्या अवैध कारभाराविरोधात कडक कारवाई केली जाईल। पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांपासून साखर घोटाळ्याला घेऊन मोठा गोंधळ सुरू आहे। आता कोरोना व्हायरसमुळे साखरेची तंगी भासू शकते।